देवीच्या अन्य सर्व रूपांच्या नामजपाची पद्धत येथे देणे शक्य नसल्याने त्यांचा नामजप श्री दुर्गा देवीच्या नामजपाप्रमाणे करावा. कारण श्रीराम श्रीकृष्ण ही जशी श्री विष्णूचीच रूपे आहेत, तशी सर्व देवींची रूपे ही श्री दुर्गादेवीचीच रूपे आहेत. आपण कुलदेवतेच्या उपासनेचे महत्त्व समजून घेतले. ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा. जर कुलदेवता ठाऊक नसेल तर श्री कुलदेवतायै नमहा असा नामजप करावा. हा नामजप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणारे कोणीतरी नक्कीच भेटते. सनातन संस्थेच्या अनेक साधकांनी ही अनुभूती घेतली आहे. आता आपण नामजप ऐकूया.
श्री कुलदेवतायै नमहा. 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 श्री कुलदेवतायै नमहा.